प्रवीण दीक्षित सर आज आपल्याबरोबर स्टुडिओत उपस्थित आहेत आणि खूप छान असे ते आपल्याला माहिती देत आहेत. तुम्ही आत्ता खूप चांगले उपक्रम सांगितलेत की पोलीस मित्र किंवा इतरही अनेक लोकांशी इंटरॅक्शनचे उपक्रम पोलिसांतर्फे राबवले जातात, पण तरीही मला असं वाटतं की अगदी सामान्य माणसाला त्याच्यावर काही अन्याय झाला असेल किंवा एखादा अपघात झाला असेल किंवा काही गोष्ट घडली असेल तरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सहज सांगावं अशी भीती वाटत राहते की सांगावं की नको, हे सगळं माझ्या मागे लागून राहील का प्रकरण, त्यासाठी काय करता येईल? म्हणजे भीती वाटताच का म्हणे की सहज जावं आणि आपण आता कशा सहज गप्पा मारतोय, इतकं छान रिलेशन होऊ शकेल का?
सर नक्कीच होऊ शकेल. आता ह्याच्यासाठी आपण काय केलंय की जसं त्या महिलांच्या समस्या आहेत, तर अनेक महिलांना पोलीस स्टेशनला जायची भीती वाटते किंवा जाऊ नये असं वाटतं, किंवा जरी त्यांना काही अन्याय होत असेल की त्यांच्यावरती कोणी काही अत्याचार करत असेल तरी देखील शक्यतो आपण सहन करायचं आणि त्याच्याबद्दल कुठे वाच्यता करायची नाही किंवा पोलीस स्टेशनला तर जायचंच नाही, अशा प्रकारची एक भावना त्यांच्या मनात असते. तर त्यासाठी आपण आता एक असा उपक्रम राबवतोय की रोज दुपारी 2 ते 3 ह्या वेळामध्ये जे आपल्याकडे महिला बचत गट असतात तर त्या महिला बचत गटाच्या ज्या सदस्य आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि त्यांना मुद्दाम आम्ही बोलावतो आणि त्यांना सांगतो की आपण मुद्दाम पोलीस स्टेशनला जेव्हा कुठल्याही आपल्या समस्या नाही आहेत त्यावेळेला या. आणि त्यांना महिला आपल्याकडे आता पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी बऱ्याच आहेत तर त्यांच्या मदतीने महिलांच्या समस्यांवरती कायदेशीर त्यांना काय सल्ला देता येईल, काय मदत उपलब्ध आहे याच्याबद्दलची सतत आपण माहिती देत राहतो आणि त्यामधून त्यांना आपण हे मुद्दाम आवाहन करतो की तुम्ही ज्या ज्या महिलांना समस्या असतील त्यांना तुम्ही पुढे आणा, कारण महिलांच्या समस्यांमध्ये जितक्या जास्ती महिला पुढे येतील आणि आपला आवाज उठवतील तेवढा आम्ही त्यांना मदत जास्ती करू शकतो. ह्याच्याशिवाय आपण असं केलेलं आहे की एक तर महिलांसाठी खास म्हणून प्रतिसाद नावाचं मोबाईल ॲप तयार केलेलं आहे की जे आज कोणीही महिला आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू शकते, आज सगळ्यांना ते उपलब्ध आहे. आणि त्या प्रतिसाद ह्या मोबाईल ॲपच्या मदतीने त्याच्यामध्ये ती महिला आपलं स्वतःचं नाव, तिला तिचे स्वतःचे जे कोणी जवळचे नातेवाईक मित्र वडील भाऊ काय असेल तर त्यांचं नाव नंबर त्याच्यात लिहू शकते आणि त्याच्यामध्ये एक रेड बटन दिलेलं आहे की ज्याला सोशल इमर्जन्सी आपण म्हणतो, तर अशा प्रकारचं इमर्जन्सी बटन त्याच्यात दिलेलं आहे की ते जर बटन त्या महिलेने प्रेस केलं तर त्या जवळपास जे बीट मार्शल पोलिसांच्या तर्फे पेट्रोलिंग करत असतात तर त्यांना ताबडतोब संदेश पोहोचतो आणि त्यातला कोण बीट मार्शल त्या महिलेच्या दिशेने चाललेला आहे हे कंट्रोल रूम मध्ये सतत दिसत राहतं आणि कंट्रोल रूम कडनं त्याला त्या महिलेला परत फोन केला जातो की आपल्याला मदत मिळाली का, आपल्याला जो कोणी बीट मार्शल जवळ निघालेला होता तो पोहोचला का, अशा प्रकारे पुन्हा एकदा कन्फर्मेशन घेतलं जातं
म्हणजे लगेच आणि चौकशी केली जाते.
ताबडतोब चौकशी केली जाते. आज अशा प्रकारे जवळजवळ 25,000 पेक्षा अधिक महिलांनी हे मोबाईल ॲप डाउनलोड केलेलं आहे. तर माझी तर आपल्यातर्फे सगळ्यांना विनंती राहील की जास्तीत जास्त महिलांनी याचा पूर्ण फायदा घ्यावा. आज प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांच्याजवळ असलेल्या हाऊसिंग सोसायटी असतील, झोपडपट्टी असेल, शाळा असतील, कॉलेजेस असतील किंवा जिथे महिलांचे कार्यालय असतील अशा ठिकाणी जाऊन त्यांना असं वारंवार त्यांना आग्रह करतायत की तुम्ही हे महिलांचं खास प्रतिसाद जे ॲप आहे ते पहा, तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून घ्या आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. याच्याशिवाय जिथे महिला जास्ती असतात तर त्या ठिकाणी आपण खास महिलांचंच असं दामिनी स्क्वाड म्हणून पेट्रोलिंगसाठी ठेवलेले आहेत आणि ह्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळ वेपन्स असतात आणि त्या सतत तिथे पेट्रोलिंग करत असतात की ज्यांच्यामुळे आज आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणच्या महिलांमध्ये आठवडी बाजार असेल किंवा कार्यालय असतील किंवा अन्य ठिकाणी असतील तर ह्या ठिकाणी ह्या सतत महिला पोलीस त्यांचं पेट्रोलिंग दिसण्यामुळे महिलांमध्ये देखील एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे,
एक सुरक्षिततेची जाणीव निर्माण झालेली.
बरोबर.
आणि निश्चित त्यामुळे मग कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही शिफ्ट ड्युटीज असतात.
बरोबर.
आणि त्यावेळी आपण ज्याला अवेळ म्हणतो त्यावेळी त्यांना जावं लागतं, त्यांची ती ड्युटीची वेळ असते.
बरोबर.
आणि मग त्यावेळी कोण आहे की नाही माझ्या बाजूला किंवा मी एकटी कशी जाऊ, ही जी एक शंका मनात येते ती येणार नाही आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी त्या जाऊ शकतील. तुम्ही आता सांगितलं की अनेक उपक्रम पोलिसांतर्फे राबवले जातात पण अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनी किंवा महिलांनीही काही काळजी घ्यायला हवी का?
हो, हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण जर पाहिलं तर विशेषतः बलात्कार ज्याला आपण म्हणतो अत्याचार जे होतात ह्याच्यामध्ये जे आपल्या जवळ असणारे व्यक्ती असतात त्यांच्याकडूनच जवळजवळ 96-97% गुन्हे हे ह्या व्यक्तींकडूनच झालेले आहेत.
बरोबर.
म्हणजे आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो असाच माणूस आपला विश्वासघात करत असतो, हे लक्षात ठेवून आपण आपल्याकडनं कुठल्याही क्षणी गाफील न राहणं आणि कोणाच्याही वरती असा विश्वास न टाकणं हे फार महत्वाचं आहे.
अगदी अगदी.
ही जर आपण काळजी घेतली तर मला खात्री आहे की पोलीस आपल्याला नक्कीच जास्ती मदत करू शकतील.
अगदी. आपल्याला फोन आला होता रेखा वैद्य यांचा बोरिवलीहून आणि त्यांनी वाहतुकीसंबंधी एक प्रश्न विचारला. निश्चित आपण त्याचं उत्तर नंतर देऊया की जे पांढरे पट्टे लाईन मारलेली असते त्याच्याही पुढे वाहनं येतात त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण आपल्याला पूजा विचारे यांचा प्रश्न होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट केली होती पण त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही. मग ह्याचा फॉलोअप कशा प्रकारे करायचा?
हा चांगला प्रश्न आहे. आपण आता असं केलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्या व्यक्ती येतात तर त्यांच्यासाठी एक तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत.
अच्छा.
त्यामुळे कोण व्यक्ती आली, त्यांनी काय तक्रार दिली हे ताबडतोब तिथे कळतं. तुम्ही जेव्हा तक्रार देता तेव्हा त्याची सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं. ह्याशिवाय आज आपण व्हॉट्सअप ग्रुप्सवरती किंवा व्हॉट्सअप नंबर्स पोलीस स्टेशनचे उपलब्ध करून दिलेले आहेत. लोकांना जर काही तक्रार करायची असेल तर ती व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते करू शकतात. त्याच्याशिवाय जेव्हा पोलीस स्टेशनला एखादी व्यक्ती येते आणि तक्रार दाखल करते तर त्यांनी काय तक्रार दाखल केली याची माहितीही ताबडतोब त्याच्या व्हॉट्सअपवरती आपण त्याला उपलब्ध करून देतो.
अरे वा.
आणि ह्याशिवाय जेव्हा त्यातला जो काही गुन्हा असेल, काही पुढचं कारवाई झालेली असेल आणि आपण न्यायालयाकडे त्याचं दोषारोप पत्र पाठवत असतो तर त्यावेळेला त्याची सुद्धा माहिती आपण त्यांच्या मोबाईलवरती त्यांना कळवत असतो. तर अशा प्रकारे एक प्रकारचं कम्युनिकेशन सतत आपण तक्रारदार आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न
करत असतो. आणि मला वाटतं की ह्या सगळी जी तुम्ही आता माहिती दिलीत ती प्रत्येक कार्यालयात लावणं सुद्धा जर सक्तीचं केलं, हे ऍप असेल किंवा जे नंबर असतील तर तरी सुद्धा त्याचा मला वाटतं अधिक उपयोग होऊ शकेल.
माझी तर सगळ्यांना विनंती आहे की सगळी मीडिया जर याच्यामध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली तर प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक चॅनेलवरती जे वेगवेगळ्या माहिती ऍडव्हर्टिजमेंट असतात तर तसं त्यांनी एक स्टिंग जरी रोज सतत देत राहिले किंवा कोणकोणत्या महिलांचं ऍप आहे, पोलीस मित्रांचं ऍप आहे किंवा बाकीची ह्या ज्या काही हेल्पलाईन्स आहेत याची माहिती सतत लोकांच्यापर्यंत उपलब्ध होणं त्याच्यामुळेच लोकांना त्याचा आयत्या वेळेला वापर करता येऊ शकेल.
अगदी. आणि त्याचा खरंच खूप चांगला फायदा होऊ शकेल.
नक्कीच.
बऱ्याचदा असं होतं की चित्रपटाचा खूप प्रभाव आपल्यावर आहे आणि त्याच्यातून सुद्धा एक वेगळी इमेज प्रत्येक वेळी दाखवली जाते.
बरोबर.
तर त्याच्यावरही काही करता येईल का? म्हणजे
नाही, खरं असं आहे की आता लोकांना कसं की सिनेमा म्हटलं किंवा
त्याच्यामध्ये
हा मनोरंजन असतं, त्याच्यामध्ये सेन्सेशनलायझेशन जास्ती केलं जातं. परंतु ते करत असताना कुठल्याही प्रकारे ह्या अशा प्रकारे ज्याला
गैरविचार,
हा म्हणजे गैरविचारांना प्रोत्साहन न देणं हे फार महत्वाचं आहे. कारण बरेचसे लोक तर जे आम्ही गुन्हे बघतो त्यातले काही काही गुन्हे तरी विशेषतः लहान मुलं असतात त्यांच्या मनावरती फार त्याचा तातडीने परिणाम होतो.
खरंच.
आणि तो एखादा सिनेमा बघून त्याच्यात कसा गुन्हा केला त्याप्रमाणे आपणही गुन्हा करावा असं त्यांना वाटायला लागतं.
तेव्हा
हे
किंवा हा एक सोपा मार्ग आहे असं सुद्धा कुठेतरी त्यांच्याकडे विचार वाटायला लागतात.
बरोबर आहे.
आणि म्हणून म्हणजे असं मला वाटतं की जसं एक सेन्सॉर बोर्ड असतं बाकी गोष्टींसाठी तसं हे अति काय म्हणू आपण हाणामारी किंवा अति रंजकता दाखवण्यासाठीही काहीतरी सेन्सॉर असावा की जेणेकरून
काही त्याच्यामध्ये मुख्य बिझनेस हा फार आहे. लोकांना असं वाटतं की आपण जितका जास्ती व्हायलन्स दाखवू तेवढे आपल्याला जास्ती पैसे मिळतील आणि त्यामधून लोक हे अशा प्रकारची चित्र किंवा सिनेमे हे जास्ती जास्ती दाखवायला सुरुवात करतात.
आणि पहिल्यापासून अनेक घरातून अशी पद्धत असते की पोलीस मामा येतील अशी मुलांना एक भीती घातली जाते. पण मुलांच्या बाबतीत काय करता येईल आपण बोलूया. पण आधी एक गाणं ऐकूया. सर ऐकत राहा 100.7 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आपल्याबरोबर आहेत.
मायेच्या हळव्या